आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी गहू साठ्याची नोंद करण्याचे केंद्राचे व्यापाऱ्यांना आदेश। निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल या ऍपवर सुमारे 79,000 तक्रारींची नोंद। मतदार जनजागृतीसाठी राज्यात विविध अभिनव उपक्रमांचं आयोजन। माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आणि राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा, मात्र सर्वत्र उष्मा कायम। आता सविस्तर बातम्या। गव्हाच्या साठेबाजीवर आळा घालून बाजारभाव नियंत्रणात राहावेत यासाठी गव्हाच्या साठ्याची नोंद करण्याचे आदेश केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांना दिले आहेत। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले गव्हाचे किरकोळ आणि घाऊक विक्रेते, रिटेल चेन तसंच गव्हावर प्रक्रिया करणारे या सर्वांनी आपल्या जवळच्या गव्हाच्या साठ्यांची नोंद करावी असं ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे। यासाठी प्रत्येकानं सरकारी पोर्टलवर नोंदणी करून दर शुक्रवारी आपल्या जवळच्या साठ्याची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। तांदळाच्या साठ्याची नोंद करणं यापूर्वीच बंधनकारक करण्यात आलं असून त्यासंबंधी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे। भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी सी व्हिजिल हे मोबाईल ऍप विकसित केलं आहे। एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचं छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून या ऍपमध्ये तक्रार नोंदवता येणार आहे। त्यावर जिल्हा प्रशासन तसंच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीनं कार्यवाही करण्यात येत आहे। सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत या ऍपवर 79,000 अधिक तक्रारी आल्या असून त्यापैकी 99% अधिक तक्रारींचं निराकरण करण्यात आलं आहे। गती आणि पारदर्शकता ही या ऍपची वैशिष्ट्ये आहेत। आतापर्यंत नोंदवलेल्या तक्रारींपैकी 73% तक्रारी या बेकायदेशीर होर्डिंग्स आणि बॅनर्सच्या विरोधात आहेत, तर पैसे, भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या संदर्भात 1400 अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। धमकावल्याच्या किंवा बेकायदेशीररित्या ध्वनिक्षेपक वापरल्याच्या तक्रारीही आल्या आहेत। सी व्हिजिल नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक अधिकारी आणि भरारी पथकांशी संपर्क साधण्यास मदत करते। सी व्हिजिल ऍपवर तक्रारी नोंदवताच तक्रारदाराला एक युनिक आयडी मिळतो, ज्याद्वारे तक्रारदार व्यक्ती आपल्या मोबाईलवरून तक्रार निवारण प्रक्रियेचा पाठपुरावा करू शकते। रामटेक लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शामराव बर्वे यांचं नाव आता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। दरम्यान रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे। जात पडताळणी समितीच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी 1 एप्रिल रोजी ठेवली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार पक्षाच्या वतीनं माजी नगरसेवक दिनेश बुप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। इथं महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार नवनीत राणा यांचं तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बळवंत वनखडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आता महायुतीमधील गटपक्ष असलेल्या प्रहार पक्षानं बुब यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे इथं चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे। साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे। यामुळे महाविकास आघाडीकडून संभाव्य नावांची चर्चा सुरू असून चर्चेनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येईल अशी माहिती खासदार शरद पवार यांनी काल साताऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये दिली। साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच असून ती याच पक्षाची राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी काल अखेर आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांना आपण राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सुपा इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याला नागरिकही उत्साहानं साथ देत असून नाविन्यपूर्ण उपक्रम ठिकठिकाणी राबवले जात आहेत. ऐकूयात अशाच काही अभिनव उपक्रमांविषयी.
आई बाबा आमचा एवढा हट्टपूर्वा न चुकता मतदान करा असं आवाहन धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्रातून केलं आहे. मुख्याध्यापक सचिन हुलसूरकर यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबवला गेला. लातूर शहर मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नरे विरोळे यांच्या पुढाकारातून 307 शाळांमध्ये पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांमार्फत पालकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. सर्व विद्यार्थ्यांमार्फत आई वडिलांना पत्र देऊन पालकांकडून मतदान करण्याबाबतचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कवडा इथं मातोश्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय या शाळेतले कलाशिक्षक दिलीप दार्ढेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम राबवली. पुण्यातल्या आकुर्डीच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयात नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह मेघना देशपांडे पुणे.
येशू ख्रिस्ताचं बलिदान आणि करुणा याची आठवण जागवत ख्रिस्ती समाजाकडून काल गुड फ्रायडेचं पालन भक्तिभावानं करण्यात आलं. चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या सजीव देखावासह शोभायात्रा काढण्यात आली. ग्रंथोत्सव हे प्रदर्शन नसून आपल्याला नवीन दिशा देणारा उत्सव आहे. जास्तीत जास्त वाचकांनी ग्रंथ वाचन करावं असं आवाहन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं केलं. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसांच्या या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, विक्री, व्याख्यान, परिसंवाद, कथाकथन याचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचं काल सकाळी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी इथं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 76 वर्षांच्या होत्या. मीनाक्षी पाटील यांनी 2 वेळा अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री होत्या. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्या अध्यक्ष होत्या. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाच काल मालेगाव सिन्नरसह चांदवड तालुक्यात सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात काढणीस आलेला गहू हरभरा भिजल्यानं शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. धुळे शहर आणि परिसरात काल पावसाच्या सरी पडल्या. उकाड्यानं हैराण झालेल्या धुळेकरांना या पावसामुळे काही अंशी गारवा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत. हवामान. राज्यात परभणी इथं काल सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी मात्र उष्मा चांगलाच राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी गहू साठ्याची नोंद करण्याचे केंद्राचे व्यापाऱ्यांना आदेश. निवडणूक आयोगाच्या सी विजिल या एपवर सुमारे 79,000 तक्रारींची नोंद. मतदार जनजागृतीसाठी राज्यात विविध अभिनव उपक्रमांचं आयोजन. माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा, मात्र सर्वत्र उष्मा कायम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.